पूजनीय स्वामीजी, पूजनीय मधुराताई आणि उपस्थित सर्व स्वामी भक्तांचे मी सौभाग्यवती वृंदा साखरदांडे हृदयपूर्वक स्वागत करते. आज आपण या गुरुस्तवनाचे तिसरे पुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करीत आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात आपण 15व्या अध्यायातील गुरुनमनाच्या ओव्याने करणार आहोत. या ओव्या सादर करतील आपल्या केंद्रातील सेवामूर्ती सद्भक्त श्री राजीव भवाळकर.
श्रीराम आता हृदय हे आपुले चौफाळू नियाभले वरी बैसवू पावले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुळमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवत वासना जे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनी नूपुरे लेवौ सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळ्या आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा झूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाववा लेऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुपौर्णिमेचे अत्यंत पवित्र असे दिवस आहेत. बाहेरच्या जगात पाहता सर्व सुख आकर्षण आपल्या अवतीभोवती आहेत. त्या सुखांचा उपभोग घेत असताना सुद्धा एखाद्या जीवाच्या मनात त्याच्या भाग्याने जर का असा विचार आला की सद्गुरूंशिवाय खरे समाधान शांती प्रदान करण्यासाठी या जगात कोणीही समर्थ नाही आणि हा विचार जर त्याच्या मनात वारंवार येऊ लागला, त्याची नजर जर सतत गुरुमौलीचा शोध घेऊ लागली, तर निश्चित असे समजावे की आपल्या जीवनातल्या पवित्रतेच्या पर्वाला सुरुवात झाली. स्वामीजीने आपल्या जीवनात मांगल्याचा वर्षाव केला तो मोठ्या कृपाळूपणे आणि अत्यंतिक प्रेमाने. स्वामीजींमुळे आपले जीवन धन्यतेकडे वाटचाल करत आहे. स्वामीजी आपल्या जीवनाचे अधिष्ठान होऊन राहिलेले आहेत. आपले सारे जीवन त्यांच्या साक्षीने त्यांच्या स्मरणाने पुढे जात आहे. आपल्या पवित्र अशा साधक विश्वातील प्रत्येकाचाच हा भाव आहे. तुम्हा सर्वांना जसे सद्गुरू स्वामी भेटले तसे मला देखील स्वामीजी भेटले. खरे समाधान शांती हवी आहे आणि सद्गुरूंशिवाय त्याचा मार्ग कोण दाखवणार असा विचार माझ्या मनात आला आणि स्वामीजी भेटले. माझ्या सासूबाई अनेक वर्षे सद्गुरूंच्या शोधात होत्या. त्यांना त्यांच्या भाग्याने स्वामी माधवनाथ सद्गुरू म्हणून लाभले आणि त्यांच्या योगाने मला देखील माझ्या घरातच स्वामीजींपर्यंत जाण्याचा मार्ग सापडला आणि माझे जीवन आश्चर्यासारखे बदलू लागले. एकदा केंद्रात बोलताना स्वामी मकरंदनाथ म्हणाले होते. स्वामी माधवनाथांनी कोऱ्या पाट्यांवर अक्षरे दिली. ज्यांना परमार्थ करायचा आहे हे माहीत देखील नाही, त्यांना देखील परमार्थाच्या दिशेने वळवलं. खरोखरच माझ्या जीवनात तसे घडले. मोठ्या स्वामीजींकडे मी गेले तेव्हा ऐहिक सुखाविषयीची स्वप्ने पूर्णपणे माझ्या मनात भरून राहिलेली होती. पण हळूहळू ती स्वप्ने स्वामीजीने आपल्या मृदू हाताने कधी पुसट करून टाकली हे कळले देखील नाही. स्वामीजी सहज बोलता बोलता एकदा म्हणाले होते, स्वामी माधवनाथांचे जीवन हे एक अंतर्मुख जीवन होते. हे वाक्य ऐकत्या क्षणी मला प्रश्न पडला होता की इतक्या लोकांतात त्यांनी अंतर्मुखता कशी काय साधली असेल. आणि हळूहळू मी त्यांच्या जीवनाचा विचार करू लागले. बाह्यता एखाद्या राजासारख्या भासणाऱ्या स्वामीजींच्या जीवनाच्या आत मात्र एक प्रखर वैराग्याची ज्योत अखंड तेवत होती. स्वामीजींच्या समृद्ध अशा जीवनाला दिशा मात्र एकच होती, ती म्हणजे परमेश्वर प्राप्तीची, आत्मदर्शनाची. असे म्हणतात की पारमार्थिक जात आल्यावर जागृती देखील स्वप्नासारखी वाटते. असे जीवन कोण जगत असेल का? स्वामीजींचे जीवन तसे होते. तसा त्यांचा बोध जीवनातल्या प्रत्येक क्षणी होता. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनात जे जे काही सुखाचे दुःखाचे प्रसंग आले तेव्हा ते म्हणू शकले, जीवन जगत असताना या सर्व जाता जाता घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला फार महत्व देऊ नये. सर्व प्रसंगात दुसऱ्या क्षणी अलिप्त होऊन ते सहज आनंदात राहू शकत असत. तान्ह्या बालकाला आई जसं वाढवते तसं स्वामीजीने आम्हाला वाढवलं. त्यांनी सांगितलं, परमेश्वर प्राप्ती हे मरदेहाचे फलित आहे. आम्हाला तिथे कळत होतं की भाग्याने मरदेह लाभलेला आहे. स्वामीजींच्या पायाशी बसल्यामुळे हळूहळू कळू लागलं. अगदी पहिले त्यांचे आपल्यावरचे उपकार म्हणजे त्यांनी आपल्याला त्यांच्या पायाशी बसू दिलं, आपल्यावर प्रेमाचा मांगल्याचा वर्षाव केला अगदी रोज शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आपल्याला ही जाणीव होऊ लागली की हेच परमेश्वर आहेत. आजवर ज्या कुलदैवताची ज्या रामाची कृष्णाची भक्ती केली तेच साक्षात समोर येऊन उभे राहिलेले आहेत. सगुण आणि निर्गुण स्वामीजीच आहेत. शिष्यासाठी त्याचे सद्गुरूच परब्रह्म असतात. परमेश्वराची ओळख त्याला सद्गुरूंच्या ठाईच होते. स्वामी मकरंदनाथ म्हणतात, ज्याच्या ठिकाणी निर्गुणाचा बोध ठासून भरून राहिलेला आहे ते सगुण, नाहीतर आपण काही कमी सगुण आहोत का? खरं तर सगुण म्हणजे प्रेम आणि निर्गुण म्हणजे परमशांती. आपल्याला सतत जाणवतं प्रेमाची आणि शांतीची मूर्ती आपले स्वामीजी हेच आहेत. आणि आपल्यालाही अंतरातून काय हवं असतं तर प्रेम आणि शांती. जन्मजन्म या दोन्हींची याचना करत फिरत फिरत आपण स्वामीजींच्या चरणांशी आलो आणि आपल्याला विश्वास निर्माण झाला की आपले अवगुण, जन्मजन्म आपण जपून ठेवलेला अहंकार, आपलं दैन्य फक्त स्वामीजीच दूर करतील आणि आपण एकच राहिलो. मोठ्या स्वामीजींनंतर स्वामी मकरंदनाथ ज्या आपुलकीने आपल्याला सांभाळत आहेत त्यामुळे आपण सर्वजण इथे एका निश्चिंततेने कायम एकच राहणार यात शंका नाही. अशी स्वामीजींना शोधत शोधत आलेली आणि इच्छेत चिरावलेली एक निरागस आणि प्रामाणिक साधिका सौभाग्यवती अनुष्का मानू. एका बलवत्तराच्या ओढीने ती स्वामीजींच्या चरणांपाशी आली. ती केंद्रात कशी येऊ लागली हे तिच्या गुरुस्तवनातून ती आपल्याला सांगेल.
श्रीराम. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. भक्तिरसात किंब भिजलेल्या या दिवसात स्वामीजी माऊलींच्या काही ओव्यांचा आधार घेऊन मी आपल्याला नमस्कार करते. शुद्ध ज्ञान दानी होसितु चतुर तुझ नमस्कार गुरुराया. संसार तमासी होसितु भास्कर तुझ नमस्कार गुरुराया. मांगल्य रत्नांची तुझी एक ठेव तुझी एक देव पूजनीय. स्वानुभूतीचा तू राजे राजेश्वर तुझ नमस्कार गुरुराया. आज गुरुस्तवनाच्या निमित्तानं मला माझ्या मनोगत स्वामीजी आपल्या समोर मांडण्याची संधी मिळाली ही केवळ फक्त आपलीच कृपा आहे. प्रभात रोडवरच्या ऑफिसला जाताना रोज अध्यात्म मंगलधामचा बोर्ड दिसायचा. खूप वाटायचं तिथं जाऊन तर पाहावं, पण अनोळख्या वास्तूत कसं काय बरं जावं आणि काय सांगावं अशी भीती वाटायची. पण माझ्या मावशी सवनीता कुलकर्णी यांच्याकडून केंद्राची माहिती कळली. मग एक दिवस धीर करून अध्यात्म मंगलधाम मध्ये आले. कोणी ओळखीचे नव्हते. समोर स्वामीजी आपली प्रसन्न मूर्ती, आपले अतिशय शांत, विवेकपूर्ण आणि आश्वासक शब्द कानावर यायला लागले आणि भीतीमुळे होणारी धडधड शांत झाली. मन एकाग्र झाले. ते पहिलेच प्रवचन ऐकताना जणू गोड्या पाण्यातला मासा गोड्या पाण्यात यावा असा आनंद होत होता. मला हेच ऐकायचे होते, मला असेच वागायचे आहे याचा क्षणाक्षण साक्षात्कार होत होता. बाहेर पडताना पुन्हा आजूबाजूच्या गर्दीचे टेन्शन आले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून केंद्रातल्या कोणीतरी मी नवीन दिसतीय हे ओळखून आपुलकीने चौकशी केली. मला परमार्थाची कशी काय ओढ लागली हे जाणून घेऊन येत जा असा प्रेमळ निरोपही दिला. आणि मग कशाही वाढलेल्या आयुष्याच्या या रानावनातून केंद्रापर्यंतची पाऊलवाट तयार झाली. तू चांगली मुलगी आहेस, मी तुला अनुग्रह देईन या अतिप्रेमळ वाक्याने अत्यंत कृपाळू होऊन स्वामीजी आपण मला आपल्या चरणी विसावा दिलात. आपल्याच कृपेने दर गुरुवारी सत्संगासाठी मला नियमितपणे केंद्रात येता येऊ लागलं. केंद्रात श्रवण घडायला लागलं आणि वाटलं हे इतकं अद्भुत अलौकिक मला जीवनाची दृष्टी देणारं ज्ञान कोणत्या भाग्याने मिळत असेल बरं. नीतिमत्ता जीवापाड सांभाळणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म मिळाला म्हणून की गुरुपुष्य योगावर आई श्री गजानन महाराजांचे पारायण करायची तेव्हा सगळं कुटुंब तिला समजून घेऊन पारायणासाठी मदत करायचं म्हणून की कॉलेजला असताना श्री स्वामी समर्थांच्या मठात शांत बसलेली असताना मला श्रवणाची अनिवार्य इच्छा होऊन अश्रू ओघळायचे म्हणून माझ्या एवढ्याशा मुठभर पोळ्यांवर भाळून परमेश्वराने मला इतकं आभाळ एवढं दान दिलं असेल का. स्वामीजी आपण मला अगाध ज्ञानाचा वटवृक्ष वाटता. साधनेत आलेल्या अडचणींबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपण स्वानुभवाने आमचा मार्ग प्रकाशित करता. जेव्हा आम्ही प्रश्न प्रपंच करताना परमार्थ साधण्यासंबंधी विचारतो तेव्हा आपल्या चतुर मनाला आमची नेमकी अडचण समजते आणि मग शुद्ध ज्ञान देऊन पुन्हा आपण आम्हाला साधना मार्गावरच आणून सोडता. या जगामध्ये लढताना आपल्या आत परमार्थ सांभाळू पाहणारे आम्ही कच खाऊ लागलो की अगदी मायबाप होऊन आमच्यामध्ये कल्याणाचा विचार रुजवता. स्वामीजी खरंच आपण बोलायला लागलात की आपली कृपा, प्रेम, अभय आपल्या शब्दांच्याही आधी आमच्यापर्यंत प्रश्नकर्त्यापर्यंत पोहोचत असतं. प्रश्नकर्त्याबद्दल आपल्याला असणारी अतीव सहानुभूती आम्हाला जाणवते. स्वामीजी आपलं उत्तर म्हणजे अतिशय मुद्देसूद, अतिशय आखीव रेखीव, परमार्थ अगदी ठासून भरलेलं, त्याचबरोबर व्यवहाराशी पूर्णपणे सांगड घातलेलं. त्यात कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, पण जे सांगायचं आहे ते समजायला अगदी स्पष्टता असणारं आणि वेळ प्रसंगी अतिशय परखडही. स्वामीजी आपण आम्हाला चमत्कार अंधश्रद्धांकडे कधीच करू देत नाही, पण एखादा प्रश्न मनात घेऊन सत्संगामध्ये यावं आणि प्रश्न न विचारताही त्याचं उत्तर सत्संगामध्ये मिळावं हा मला आपला खूप मोठा चमत्कारच वाटतो. परमार्थ म्हणजे सात्विक करमणूक नाही आणि त्याची सत्य, विज्ञान आणि व्यवहार यापासून फारकतही नाही हे मला इथं आल्यावर समजलं. असा हा शुद्ध परमार्थ मला इथं आल्यावर भावला आणि अंतःकरणात रुजला. जीवनामध्ये आत्मकल्याण हेच एकमेव ध्येय असू शकतं याची जाणीव मला इथं आपल्याकडे आल्यावर झाली. स्वामीजी आपल्या सहवासामुळं, आपल्या मुखातून घडणाऱ्या श्रवणामुळं आमचं चित्त शुद्ध होतं आहे. प्रश्नाचं समाधान केल्यानंतर पुन्हा तो प्रश्न परत वाचण्याची आपली सवय आम्हाला खूप आवडते. तळहातावरी जैसा का आवळा, दिसावा वाटोळा डोलताना, तैसे तुझं आम्ही सर्वांगी संपूर्ण, दाखविले ज्ञान स्पष्टपणे, असेच आपण आम्हाला म्हणत आहात असे वाटते. स्वामीजी जेव्हा आम्ही आपले दर्शन घेत असतो तेव्हा मूर्तिमंत चैतन्य, शांती, कृपाच आमच्या समोर साकारलेली आहे असं वाटतं आणि पुन्हा पुन्हा आपोआप आम्ही नतमस्तक होत राहतो आणि कृतज्ञतेला वाट करून देतो. आपण मात्र प्रति नमस्काराने आमचे नमस्कार स्वीकारत असता. ते पाहून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आमच्यातला मी पण पार विरघळून जातो. आमच्यातल्या गुण अवगुणांसकट आम्हाला समजून घेणारे, तरीही आमच्यावर अनकंडिशनल प्रेम करणारे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे हे आमचे स्वामीजीच असू शकतात असा सर्वांचाच भाव होतो. सत्संगाचा कार्यक्रम संपवून केंद्रातून बाहेर पडणारे आम्ही अगदी निघून गेलेलो असतो आणि विश्वास घेऊन आचरणासाठी, साधनेसाठी सिद्ध होत असतो. केंद्राशी, आपल्याशी आम्ही अधिकाधिकच बांधले जातो. स्वामीजी आपली या केंद्राची आमच्यासाठी असणारी उपलब्धता ही जीवनाला उजळून टाकण्यासाठी असणारी अमोलिक गोष्ट आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं पारायण करतात एवढंच मला माहिती होतं, पण हे ग्रंथ आचरणासाठी आहेत हे मला इथं आपल्याकडे आल्यावर कळलं. विमळ ज्ञान निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध सोनी साधक साधन रक्षी आपल्यामध्ये आम्ही या ओव्यांचं दर्शन घेत असतो. स्वामीजी आपण व सौभाग्यवती मधुराताई आमच्यासाठी अविश्रांत परिश्रम घेत असता. आम्हाला परमार्थ मार्गावरून चालण्याची इच्छा आहे याची पुसटशी जरी कल्पना आपल्याला आली तरी आमचा परमार्थ आणि प्रपंच आपण दोन्ही हाताने उचलून धरत आहात असे अनुभव आम्हाला येतात. वेळप्रसंगी आपण आई वडील येतील इतक्या सहजतेनं आणि त्वरेनं धाव घेता. आपल्या सहज कृतीतून आपण आमच्यासाठी आहात असा विश्वास आम्हाला मिळत असतो. आपण आमच्यासाठी आनंदाचे माहेर आहात आणि या भूमिकांमध्ये आपण शिरलात की या भूमिकेला किती प्रकारे न्याय देता याची चुणूक दाखवणारे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले. एकदा मी माझ्या मुलीला घेऊन बसने कोल्हापूरहून पुण्याला येत होते. घरातून निघाल्यापासूनच स्वामीजी माझ्या मनात आपल्याविषयीच विचार सुरू होते. त्याचवेळी आपण ही कारने पुण्याहून सांगलीला चालला होतात. आपल्याला घाटात खूप ट्रॅफिक लागले होते. थोडं पुढे आल्यावर आपली आणि माझी एके ठिकाणी गाठ पडली. मी खरं तर आनंदानं गडबडूनच गेलो होते पण आपल्याला मात्र मला आता पुढे ट्रॅफिक लागणार म्हणून काळजी वाटायला लागली. माझ्या मुलीला ताप आहे असं समजल्यावर स्वतःच्या औषधांच्या डब्यातून पॅरासिटॅमॉलची गोळी आपण तिला दिलीत. पाणी वगैरे आहे ना याची चौकशी केलीत. गाडी सुटण्याची वेळ झाली. स्वामीजींचं दर्शन मला कसं काय झालं असेल या आश्चर्यात आणि आनंदातच मी गाडीत चढून बसले. स्वामीजी कुठे दिसतायत का म्हणून खिडकीतून दूरवर पाहायला लागले तर आपण आमच्याच बसच्या जवळ खाली उभे राहून केबिनमध्ये बसलेल्या आमच्या चालकाशी बोलून पुढच्या गोष्टींची कल्पना देत होतात. व्यासपीठावरचं स्वामीजींचं रूप आणि बस चालकाशी ज्या पद्धतीनं स्वामीजी आपण बोलत होतात ते रूप या दोन्ही रूपांनी मी आपल्या चरणांशी अधिकच लीन होत गेले. स्वामीजींप्रमाणेच मधुराताईही आम्हाला वेगवेगळ्या वळणांवर सांभाळून घेत असतात. गुरुपौर्णिमेला स्वामीजींना पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा अशी मला इच्छा झाली. कशी काय गडबड झाली आणि पुरण अतिशयच गोड झाले. नैवेद्य असल्याने मी स्वामीजींच्या घरी डबा देऊन आल्यावर पोळीची चव घेऊन पाहिली. बापरे दुधाबरोबरही पोळीचा दुसरा तिसरा घास घेणे मला अवघड वाटत होते. स्वामीजींनी आणि मधुराताईंनी पोळी पानात घ्यायला नको असं सारखं वाटत होतं पण सांगायचं कसं. समोर येऊन सांगायचं तर धाडसच नव्हतं. मग डॉक्टर मृदुलताईचा आधार घेऊन मधुराताईनं झालेला प्रकार कळवला आणि संध्याकाळी फोनवर मधुराताईनं झालेली चूक सांगितली. तर मधुराताई अगदी सहजपणे म्हणाल्या, अगं आमच्याकडे थोडं जास्तच गोड खातात, यांनी पोळी तर दुधात कुसकरून आवडीनं खाल्ली. ते ऐकून मला अगदी हायसं वाटलं. स्वामीजी आपण किती साधेपणाने आमच्यामध्ये वावरता पण आपल्या आत भरून राहिलेली गुरुभक्ती गुरुप्रेम किती अगाध आहे याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण छोट्याशा प्रसंगातून याची झलक आम्हाला दिसली की आम्ही अगदी चकित होऊन जातो. असाच एक भुगावच्या शिबिरातला प्रसंग. रात्री सुखसंवादाच्या वेळी मी उत्स्फूर्तपणे बोलून गेले. कृष्णाची बासरी जशी वाजतच राहावी तसे आपले बोलणे कधीच थांबू नये असे वाटते. तेव्हा झटकन पुढे सरसावून आपण म्हणालात, अगं तू स्वामीजींचं बोलणं ऐकलं नाहीस म्हणून प्रत्येक शब्द कसा विवेकात बुडवून काढलेला. आणि क्षणार्धात आपण मोठ्या स्वामीजींच्या आठवणींमध्ये विरघळून गेलात. गुरुदासचे रोड गुरुप्रेमी पुष्ट गुरुवाद नसली मठ आपण जो गुरु संप्रदाय प्राप्त जे जे धर्म त्याची वर्णाश्रम जयाचे जा असेच आहात आपण. मोठ्या स्वामीजींचे कार्य त्यांना अभिप्रेत अशा वर्णाने नेण्याचा आपला कटाक्ष आम्हाला जाणवतो. स्वामीजी आपल्याला व पूजनीय मधुराताईंना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे अशी मी मोठ्या स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते. आपल्याला अभिप्रेत अशी साधना विवेकपूर्ण आचरण आमच्याकडून घडावं. आपल्या ठिकाणी आमचे प्रेम आणि भक्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहावी ही मी आपल्या श्रीचरणी प्रार्थना करते.
या भावपूर्ण गुरुस्तवनातून आपण पाहिले की विशुद्ध प्रेमाच्या आणि शांतीच्या तहानेने व्याकुल झालेला जीव कसा सद्गुरूंचा शोध घेतो आणि एकदा सद्गुरू भेटले की तो निघून जातो. त्यानंतर आपण डॉक्टर अक्षय उत्तरवार याचे गुरुस्तवन ऐकणार आहोत. अक्षय हा एनेस्थेटिस्ट आहे. अत्यंत नम्र आणि भाविक असा अक्षय स्वामीजींशी आणि केंद्राशी अगदी समरस होऊन गेलेला आहे. तो आता आपलं गुरुस्तवन व्यक्त करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रीराम. खरोखर भाग्याची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी सहज हाती घेतली काय, माऊलींच्या कृपेने सत्संग लाभला काय आणि शेवटी त्यांनी सद्गुरु कृपाने सद्गुरु रूपाने आपलेसे करून घेतले काय. आज तेच त्यांच्या स्तवनाची संधी देत आहेत. खरोखर भाग्याची गोष्ट आहे. खरं तर माझी योग्यता काय आहे? काहीच नाही, हे असं ऋण फेडताच येत नसतं। मग ऋणायकानं काय करावं? केवळ प्रेमानं ऋण व्यक्त करावं। जन्मजन्मीचं हे ऋण मग आनंदाचा ठेवा होऊन उरतं आणि गुरुस्तवन हे त्या न मावणाऱ्या आनंदाचं प्रगतीकरण असतं। मी एमबीबीएस झाल्यानंतर श्रीकृष्ण चरित्राच्या निमित्ताने केंद्रात येऊ लागलो। त्याही पूर्वी मोठ्या स्वामीजींची काही पुस्तके वाचण्यात आली होती। हे आजोबा इतके गोड कसे हसतात, कसला आनंद आहे हा, हे मला कोडच वाटायचं। ही लहानपणाची गोष्ट आहे। मग खूप वर्षांनी स्वामीजींचं श्रीकृष्ण चरित्र ऐकायला याच वास्तूत प्रथम आलो। मी त्यांना नमस्कार केला, त्यांनी पाठीवरून हात फिरवला। किती प्रेमळ, आश्वासक आणि आपुलकीचा स्पर्श होता तो। मी वर पाहिलं तर मागे मोठ्या स्वामीजींचा फोटो फार प्रसन्नपणे हसत होता। मला वाटलं हे त्यांचंच प्रेम तुमच्या हातातून बरसत आहे स्वामीजी, आणि आजही माझा तोच भाव आहे। तुमच्या बरोबर मला त्यांनीही अंगीकारलं आहे असंच मला वाटतं। तुम्ही म्हणालात येत जा आणि येतच गेलो। या स्तवनाच्या निमित्ताने प्रेमभाव हा गुण पाहायचा ठरवला। माणसाला प्रेमाची तहान असते आणि तीच तहान संत तृप्त करतात। स्वामीजी, तुमच्या निरंतर बरसणाऱ्या प्रेमानेच तुम्ही आम्हा साऱ्यांना बांधून ठेवलं आहे। जनसेवे जांगली काय माने, संसार हाला हल मोह शांतये। या प्रेमाची जादू हे भवरूप हालाहल निष्प्रभ करतं। ध्यानरूप अंतरंग साधनेचा कित्येक साधकांचा प्रवास तुमच्या प्रेमानंच घडला आहे। हा एक रोकडा चमत्कारच आहे। अद्वैत वेदांताला तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहताना वृक्षता येऊ शकते, ती इथे कधीच दिसली नाही। भक्तिपूर्ण ज्ञानाचा झरा इथे निरंतर बरसतो आहे। पालखीच्या वाटेने सगुण भजनाची ध्वजा इथे मिरवत आहे आणि माऊलींच्या गाभाऱ्याची शांत गंभीरता ध्यानयोगाने प्रत्येकामध्ये रुजते आहे। सारं काही अद्भुत आहे स्वामीजी, तुमची सलगी देणंही अद्भुत आहे। मुंबईतले शिक्षण पूर्ण झाले म्हणून पेढेगावला यायचं होतं। स्वामीजींनी वेळ दिली होती, उशीर झाला, घाईघाईनं पेढं देऊन निघून गेलो, बोलता आलं नाही। स्वामीजींना काय वाटलं असेल, हा साधी वेळ पाळत नाही। पण त्या दिवशी मीटिंगला येणारे लोकही उशिरा आले। पुराचं पाणी भिडे पुलावरून गेल्याने सारेच रस्ते भरले होते, गाड्या हलतही नव्हत्या। स्वामीजींना हे कळलं तेव्हा पुढच्या नमस्काराच्या वेळेला त्यांनी न राहून माझे हात हातात घेतले। वेळ चुकली म्हणून मला नीट बोलता आलं नाही, त्यात माझी काही चूक नाही, याचं त्यांनाच किती वाईट वाटत होतं। त्या प्रेमानं धरलेल्या हातांनी मला किती बरं वाटलं काय सांगणार स्वामीजी। इतक्या मोठ्या गोतावळ्यात इतकी साधी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आभाळा एवढं प्रेम लागतं। माझी प्रेमासाठीची वणवण थांबली होती, त्यांनी मला खिशातच टाकलं होतं। स्वामीजींच्या घरात मंदारचं विवाह कार्य होतं। विवाहाच्या दिवशी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मोठ्या प्रेमानं हातात हात घेतले। इतक्या प्रेमानं पाहिलं की किती जुनं नातं आहे हे, खूप खूप मुरलेलं असं वाटून गेलं। खरंच किती जन्म ते आपला सांभाळ करतायत कोणाला माहिती। काही वैयक्तिक प्रश्नासाठी मला त्यांचं मार्गदर्शन हवं होतं। मग ते अध्यात्माचं केंद्र झाल्यावर थांब म्हणाले। आम्हाला वेळ लागतोय हे पाहून स्वामीजी पूजनीय मधुरताईंना म्हणाले थोडं थांबावं लागेल। मधुरताईंनी फार प्रेमानं आणि समजुतीनं आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या काही हरकत नाही, थांबते आम्ही। हाही एक प्रेमाचा जरा आमच्या साऱ्यांसाठी नित्य वाहतो आहे असं मला जाणवलं। निरंतर श्रवणाने आणि सहवासाने बुद्धी पालटते, तिचे निश्चय बदलतात याचा अनुभव आला। सूर्यासारखं तेजस्वी जीवन डोळ्यापुढे असलं की तर जगण्याच्या अंधारवाटा कायम बुजून जातात। स्वामीजी, तुम्ही माऊलींची ही आनंद वाट दाखवत राहता, आम्ही सारेच आमच्या आडवाटा सोडून येथे येऊ लागतो। ही वाट चोखाळणं आणि तसेच जगण्याचा निर्धार करणं हाच आमचा सद्गुरु सहवास आहे। कामानिमित्त रोज येणं जमणार नाही, तरीही तोच बोध शक्य तितका स्मरत राहणं, तसं वागणं हाच मला आपला सहवास वाटतो। हे असं काव्यातून बोलणं खूप सोपं आहे, पण जगण्यातले खळमळ दूर सारणं फार कठीण आहे। हा दोष गेला म्हणेपर्यंत तो परत पाठीवर धप्पा देतो आणि म्हणतो मी परत इथंच आहे। कधी कधी पुढचं पाऊल पडणे इतकाच रस्ता दिसेल इतकं दुःख असतं। लौकिक जगण्यालाही असंच एक गडद धुकं व्यापून असतं। जितका संघ अधिक तितका हा धुक्याचा पडदा दाट होतो। रोज नव्या आशेनं यातून बाहेर पडायची वाट दाखवणारी दीपकळी म्हणजे तुम्ही आहात स्वामीजी। तिचा माग घेत जगण्याची यात्रा करणं म्हणजेच तुमचं गुरुस्तवन आहे। कधी वाटतं तुमचे विचार उंच उंच गगनाला भिडत आहेत, माझं रोजचं जगणं त्यातला विवेक किती तोकडा आहे. कधी फार दडपण येतं, किती मागं आहोत आपण, हे हिमालयाच्या उंचीवरचं जगणं कसं जमेल. मग फार विचार न करता मुंगीच्या पावलांनी का होईना, त्या क्षणी का होईना, मी तेच आहे हा विचार मनावर जडवायचा प्रयत्न होतो. बाकी मग तुमच्यावर सोडून देतो. तुम्ही उत्वर्त आणलंच आहे, मग पुढेही न्यालच हाच एक विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो. सत्संगाचा कार्यक्रम हा तर सगळ्यांनाच आवडतो. साधे सोपे, अति कठीण, मुश्किल, गंभीर सारेच प्रश्न असतात. तेंडुलकरच्या तळपत्या बॅटप्रमाणे त्यांचीही प्रतिभा या साऱ्यांना लिहिलेल्या सांभाळून घेते. प्रश्नाचा रोख चुकत असेल तर स्वामीजी कान उघडणी करतात, पण लगेच सावरूनही घेतात. त्यातून साधकाला चुकीच्या समृद्धींपासून वाचवण्याची तळमळच दिसते. माऊली म्हणतात ना, तैसे तोडावया संदेह, तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी झाली. आपण असंच बोलता स्वामीजी. साधनानाम अनेकता ही गोष्ट जरी स्वामीजींना आवडत असली तरी नित्याची साधना व्हायलाच हवी असा त्यांचा आग्रह असतो. दोन मिनिट पण डोळे मिटून बसणार नाही असाही माणूस मग त्यांच्यावर प्रेमापोटी श्रद्धेपोटी त्यांचं ऐकून रोज ध्यान करू लागतो. ते म्हणतात, विरजण तर लावलं आहे, दही व्हायला अवकाश आहे, पण आता दूध तर उरलं नाही. हा मुरण्याचा प्रवास त्यांच्याच प्रेरणेने घडतो आणि ही प्रेरणा त्यांच्या नित्यनियमाने ध्यान करण्याच्या आदर्शामुळे आहे. लोक ढीक बोलतात, पण अगदी नेत्यानं अगदी कडेलोटाच्या क्षणीही आपल्या साधनेला न चुकणं किती जणांना जमतं. त्यांचं चरित्र त्याचं प्रमाण आहे. दुःखाचे कडोलोट तर अनेक जण पटवतात, पण सुखाचं काय. सुखासीनतेने भल्या भल्यांचे पाय डगमगू लागतात. आपल्या विवाहाच्या दिवशी बोध जपणारे सद्गुरू आणि वडील गेल्यावरही ज्ञानेश्वरी पारायणात सहभागी होणारे सद्गुरू मोठ्या भाग्यानं आपल्याला लाभले आहेत. ही गोष्ट जरी मनात आली आणि आज नको बोवा ध्यान असा विचार जरी कोणत्याही कारणाने आला तर तो याच कारणानं याच विचारानं परत फिरतो. इंद्रियवर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया, विस्मयो काही केलिया मिठी चित्ती. हे म्हणणं सोपं, पण त्यांच्या इतके त्यासाठी इतकं टोकाचे प्रयत्न करणं ही काही सोपी गोष्ट नाही. शिवपुराणात एक कथा आहे, सृष्टीचा श्रेष्ठ देव कोण यावरून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांमध्ये वाद असतो. तेव्हाच त्यांच्यापुढे एक तेजाचा स्तंभ प्रकट होतो. त्यातून एक आवाज येतो, जो कोणी या स्तंभाचा आदी किंवा अंत शोधू शकेल तोच श्रेष्ठ देव ठरेल. त्या दोघांनाही त्याचा थांग लागत नाही. आपण तसेच आहात सद्गुरुराया, देहाच्या मूर्त प्रतिमेतून साऱ्यांना प्रेरणा देणारे. आपण त्या देहाच्याही पलीकडचे अद्वितीय अपरिमेय आहात. तुम्ही जसे सगुण साकार आहात तसेच निर्गुण निराकारही आहात. खरेपणाने पाहता तुम्ही गुणातीतच आहात. माझी साधना शून्य आहे, माझा विवेक क्षीण आहे, माझा तर्क पांगळा आहे, मूर्तिमंत अज्ञान अशा माझी योग्यता काहीच नाही. हे सगुण वर्णन करताना माझी त्रिधा होते. वेदांनीही अत्यतिष्ठ दशांगुलम म्हटले आहे. माझी मती आणि प्रतिभा आपलं काय गुरुस्तवन करणार स्वामीजी. आपल्या सगुण स्वरूपाचा आधार तर आहेच, पण आपण व्यापून असणाऱ्या आणि सारे काही व्यापून असणाऱ्या या निर्गुण स्वरूपाचे मी स्मरण ठेवायचा प्रयत्न करतो. त्या कानडी मुलखातही त्याचीच सोबत होते. अथांग असीम असे निर्गुण रूपही साधकाचे सांगाती होत असते. निर्गुण परब्रह्माची सगुण मूर्ती होऊन आलेले सद्गुरू मग खूप खूप उंच होत जातात आणि आपण अधिकच नम्र होत जातो. मला हे काही कळत नाही, पण इथं जाणण्याची ही मर्यादा संपते आणि शेवटी एकरूप होऊन मिळून जाणं मिसळून जाणं इतकंच उरतं. माझं कसं व्हावं, साऱ्यांचं कसं व्हावं एवढंच मला वाटतं. आमच्या कर्मांची, विवेकाची, ध्यानाची, भक्तीची आणि आचरणाची फुलं व्हावीत आणि तीच आपल्याला अर्पून आमची गुरुपूजा व्हावी. आज पुण्यपावन शबरीचं स्मरण होत आहे. संत संगतीने तिचे जीवन उजळून गेले, साधनेच्या वाटेवर जीवनाची संध्या झाली. एका रामा वाचून साऱ्या आशा जळून गेल्या आणि शेवटी रामचरणीच त्या पवित्र जीवनाची पूर्णाहुती झाली. माझी काय योग्यता आहे माहीत नाही, पण माझं आणि आमच्या साऱ्यांचं असं व्हावं. फुलात जैसा वसंत हसे, शिशिर हसे दव मोत्यात, सुहास्य तुम्ही तसे राहावे हृदयाच्या अंतर हृदयात. संजीवक मधुस्पर्श कोवळा, तुमसे असणे आम्हा सोहळा, श्री राहू दे गुरुरायात व बकुळीचा स्नेहलहात. म्हणता म्हणता एक महिना निघून गेला. उरलेले 11 महिनेही आपल्या व्याकुळ करणाऱ्या स्मरणात आपल्या प्रेमाच्या ओढीने साधनेला बळ देणारे होत आणि लवकरच आपल्यापाशी मला परत यायला मिळो हीच एक प्रार्थना करून वाणीला विराम देतो.
अक्षरशः या हृदयंगम अशा गुरुस्तवनानंतर आता आपण एक अभंग ऐकणार आहोत. स्वामी मकरंदनाथाने रचलेला स्वामींचे चरण धरावे हा अभंग आता सद्भक्त प्रणव भवाळकर सादर करेल.
स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे. मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे. देहाते साधन करुनी सोहं सा मंत्र जपुनी एकत्वे गुरुसी भजुनी सेवेसी सादर भावे. सद्गुरुमय अवधे भावे. वाचेने गुरुसि भजावे कर्मानी गुरुसि पूजावे. शुद्ध चित्त क्या अर्पावे चरणींचा रज कण भावे. सद्गुरुमय अवधे भावे. एकची इच्छा मकरंदा आत्मराज या बाहाता. देहाची कैची चिंता गुरुस्वरूपी तल्लीन भावे. सद्गुरुमय अवधे भावे. स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे. मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवधे भावे. सद्गुरुमय अवधे भावे. सद्गुरुमय अवधे भावे.
स्वामीजींच्या या अभंगात आपल्याला त्यांच्या समर्पित जीवनाचे दर्शन घडते. सद्गुरूंचे चरण अंतरात धरल्यावर त्यांचे जीवन उदात्त उन्नत होऊन गेले, स्वामीमय होऊन गेले. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र काळात स्वामीजींचे हे भाव आपल्यासाठी पथदर्शकच नाहीत का? आता या गोड अभंगानंतर कारंजाची डॉक्टर सौभाग्यवती अनघाकांत तिचे गुरुस्तवन आपण ऐकणार आहोत. अनघा ही गायनेकोलॉजिस्ट आहे. तिच्या स्वभावाचे विशेष म्हणजे आपल्या व्यस्त अशा दिनक्रमातून ती स्वामीजींचे आणि त्यांच्या बोधाचे तळमळीने स्मरण करते. आपण तिचे गुरुस्तवन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अतिशय उत्तम अशा झालेल्या दोन गुरुस्तवनांनंतर आणि अभंगानंतर माझ्या हृदयाचा आवाज खूपच वाढला आहे असं मला काल कुणाला म्हटलं. तुला आठवत त्याचा जणू अनुभवच होतोय. पण असं मी आता माझी गाडी चालवायला सुरुवात करते. जेवजेव देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन गीत भजनीय मायागम्य. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामीजींच्या चरणांशी बसून अत्यंत भाविक अशा गुरुबंधू आणि भगिनींसमोर हृदयात चिरंतन जपून ठेवलेले भाव व्यक्त करण्याची संधी मिळणं हे माझं परमभाग्य आहे. मला स्वामीजींचं प्रथम दर्शन घडलं ते याच वास्तूत रविवारच्या सकाळच्या केंद्रात. त्यावेळी ज्ञानेश्वरीतील गुरु नमनांच्या ओव्यांवर स्वामीजींचं निरूपण सुरू होतं. ओवी होती जय जय देव अद्वितीय परिणत परमैक प्रिय. शाळेत असताना संस्कृत विषयात उत्तम गुण मिळाल्याचा माझा अभिमान हा ही ओवी ऐकता क्षणीच गळून पडला. कारण संस्कृत तर दूरच पण इथे तर मराठी भाषेत रचलेली ही ओवी देखील मला ऐकता क्षणीच अगदी समाकलनीय अशी वाटली. पुढे मात्र 45 मिनिटं घड्याळाचा काटा जणू अगदी वेगाने फिरला असं मला वाटलं. आणि माझ्यासारखीच परिस्थिती बहुधा इथे जमलेल्या सगळ्या साधक मंडळींची होती. कारण आता आपली नियोजित वेळ संपली असं स्वामीजींनी म्हटलं आणि जणू पुन्हा हॉलमध्ये ब्रीदिंग सुरू झालं असं मला वाटलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या एका शब्दात किती मोठा अर्थ दडलेला असू शकतो याची मला जाणीव झाली. स्वामीजी घरी दुसरे कोणीच इतक्या रसाळवाणीने तर्कशुद्ध पद्धतीने हे समजावून सांगू शकणार नाही असा माझ्या मनात विचार आला. आणि अद्वितीय या शब्दाचं अगदीच अद्वितीय असं प्रात्यक्षिक जणू त्या दिवशी सर्वांना घडलं. 2004 ते 2015 या काळात हळूहळू स्वामीजी आणि सौभाग्यवती मधुराताई आमच्या कुटुंबियांसाठी देवस्थानी कधी आरूढ झाले आणि अद्वितीय कसे होऊन गेले हे आम्हाला देखील कळलं नाही. स्वामीजींकडे येण्यापूर्वी लौकिक जगात आपले शिक्षण संसार व्यवसाय या सगळ्या क्षेत्रात आपण थोडंसं कमी आहोत, आपल्याला अधिकही चांगलं करता आलं असतं असं नेहमी वाटायचं. 10वी 12वीत मेरिट येऊनही आपली मुलं कुठं परदेशी गेली नाहीत म्हणून सौभाग्यवती आईला नेहमी वाईट वाटायचं. परंतु स्वामीजींकडे यायला लागल्यावर मात्र आम्हाला वाटायला लागलं की झालं तर फारच चांगलं झालं. बरं झालं देवाने आपल्याला थोडी कमी बुद्धी दिली आणि आपल्याला परदेशी जाता आलं नाही. कारण मनुष्य जन्म प्राप्त केल्यानंतर आपलं ध्येय काय असलं पाहिजे आणि ते कसं प्राप्त करायचं हे प्रेमाने वारंवार कळकळीने आणि आपण ज्या पातळीवर आहोत त्या पातळीवर येऊन सांगणारी गुरुमौली आपल्याला या जगात इतरत्र कुठेही मिळणं शक्य नव्हतं. खरं तर स्वामीजींकडे आल्यानंतर आपल्याकडे काही कमी आहे असं आपल्याला वाटेनसं होतं. असं काय बरं असावं स्वामीजींकडे? तर अपूर्णत्वाला नेहमीच ज्याचं आकर्षण असतं ते पूर्णत्व. हा खरं तर त्या पूर्णत्वाचाच गौरव आहे की आपल्या स्वामीजींमुळे जणू या पूर्णत्वालाच अस्तित्व प्रदान झालं आहे. अन्यथा सर्वांगांना परिपूर्ण अशा व्यक्तीचं दर्शन होणं दुर्मिळच आहे. अपूर्णतेची जाणीव ही पूर्णत्व प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यावरच होऊ शकते. समुद्र बघायला मिळाला तरच विहिरीतलं पाणी तोकडं आहे असं समजू शकतं. संसार हा अपूर्णच राहणार. पारमार्थिक दृष्ट्या परिणत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे स्वामीजींच्या मार्गदर्शनाखेरीज कसं समजणार? स्वामीजींकडे आल्यावर आपल्याला पारमार्थिक दृष्ट्या देखील अधिक काही ऐकायचं किंवा बघायचं आहे असं आपल्याला वाटत नाही. एका अतिसामान्य जीवाला असं समाधान प्रदान करण्याचं सामर्थ्य फक्त स्वामीजींकडेच आहे. कारण ते स्वतः समाधान शांती ज्ञान भक्ती आणि इतर सगळी दैवी गुणसंपदा यांचे महोदधी आहेत. मग त्यांच्या सान्निध्यात येणारा जीव असमाधानी कसा राहील? त्यांचं दर्शन होणं हे आपल्या डोळ्यांचं भाग्य, त्यांचे स्वर कानावर पडणं हे कानांचं भाग्य आणि त्यांचं स्तवन करायला मिळणं हे वाणीचं भाग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा इथं वाचे मुख, तुम्ही आई तारे कान माझ्या इथं वाचे तुम्ही. अशी संतांना अभिप्रेत असणाऱ्या विश्वाची निर्मिती स्वामीजींनी आपल्या साधकांसाठी मोठ्या कृपाळूपणे केली आहे. कोणताही गुण घेतला तर त्याचं दर्शन थोड्याफार प्रमाणात बऱ्याच ठिकाणी घडतं. जसं नम्रता, अनेक नम्र व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात पण स्वामीजींच्या ठिकाणी ज्या नम्रतेचं दर्शन होतं ती म्हणजे नम्रता या गुणाची पूर्णावस्था. आपण सिलेक्टिव्हली आपला अहंकार जपणाऱ्या मंडळींच्या ठिकाणी नम्र असतो पण स्वामीजी मात्र स्वतः नाथ संप्रदायाचे अध्वर्यू असताना अनेक जणांना सहजपणे खाली वाकून नमस्कार करताना आपण बघितलं आहे. एकदा स्वामीजींच्या घरी सकाळच्या केंद्रात स्वामीजी म्हणाले की करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल काही माहिती विचारली. पुढे पंढरपूरला त्यांची पाद्यपूजा केल्यानंतर स्वामीजी म्हणाले की पूजनीय माधवनाथांनी देह ठेवल्यावर प्रथमच मला पाद्यपूजेचं इतकं समाधान आज प्राप्त झालं. हे ऐकल्यावर स्वामीजी प्रत्येक जीवामध्ये परमात्माच कसे बघतात, सद्गुरु तत्वच त्यांच्या कसं दृष्टीस पडतं हे मला उमगलं. आणि ते मायागम्य असल्यामुळे देहबुद्धीमुळे येणारं मालिन्य त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याच गुणांमध्ये किंचित प्रमाणातही नसतं याची जाणीव झाली. त्याचबरोबर सांप्रत काळात अंतिम बोधाकडे नेणाऱ्या ध्यानसाधनेबद्दल सखोल आणि अनुभूतीपूर्ण ज्ञान असणारे आपले स्वामीजी एकमेवा द्वितीय आहेत या जाणीवेनं मला खूप अभिमान वाटला. केंद्रात होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांकडे बघण्याची स्वामीजींची दृष्टी कशी आहे ते एकदा एका प्रसंगातून मला कळलं. स्वामीजींच्या घरी मी ध्यानासाठी गेले होते. ध्यान आणि वाचन झाल्यानंतर स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळेला नुकताच एक मोठा कार्यक्रम एसटी कॉलेजमध्ये पार पडला होता. त्या संदर्भात स्वामीजींनी विचारपूस सुरू केली. ते म्हणाले की कार्यक्रमामध्ये फुलांची खूप सजावट केली होती. स्टेज मागील पडदा हा फुलांच्या माळांनी सजवलेला होता. त्या माळा करायला बराच वेळ लागला असेल नाही, स्वामीजींनी विचारले. उपस्थितांपैकी कोणीतरी उत्तर दिलं, आम्ही 7-8 जणी दुपारी जमलो होतो. 1.5-2 तासात सगळ्या माळा तयार झाल्या. फुले, डेकोरेशन, प्रसाद इत्यादी एकूण खर्च किती आला असावा, स्वामीजींनी विचारले. उत्तर आले, केंद्राकडून सगळेच अगदी नॉमिनल चार्जेस घेतात, त्यामुळे खर्च फारसा येत नाही. थोड्या वेळ थांबून स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. असे पहा, एखाद्या कार्यक्रमात अधिकाधिक उत्तम डेकोरेशन कसे करता येईल याला काही मर्यादा नाही. एका कार्यक्रमात एक पडदा सजवला तर दुसऱ्या वेळी 2 आणि मग नंतर त्याहून अधिक काही, हे असं वाढतच जाणार. पूजनीय स्वामी माधवनाथ म्हणत असत की कुठल्याही कार्यक्रमाची तयारी अर्धा पाऊण तास आधी व नंतर अर्धा पाऊण तास आवरसावर करण्यासाठी इतपत ठीक आहे. माझंही तसंच मत आहे. दुसरं असं की कार्यक्रमाचा कंटेंट पाहूनच श्रोत्यांनी यावं. कार्यक्रमाचा देखावा अगदी साधा आणि सजावट तर अगदी मिनिमम रिक्वायर्ड एवढीच असावी. जसं की पांढरा तक्तपोष, स्वामीजींचे फोटो, त्यांना हार, समन आणि मागे पडद्यावर मंडळाचं नाव. हा संवाद ऐकल्यावर मला जाणवलं ते म्हणजे स्वामीजींची विलक्षण निरीक्षण शक्ती, अखंड सावधानता, वैचारिक स्पष्टता आणि कार्यक्रमाच्या कंटेंट बद्दल असणारा सार्थ आत्मविश्वास. सद्गुरु स्वरूप अगाध अपार असं सर्व संत म्हणतात. समुद्राच्या किनाऱ्याशी उभे राहिल्यानंतर त्याच्या कुठल्याच डायमेन्शनची उसटची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. तसं सद्गुरूंचा कोणताही गुण सामान्य साधकाला पूर्णपणे समजू शकत नाही. नागपूरला एकदा असे झाले की शिबिराच्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यावर नमस्कार घेत स्वामीजी हॉलमधून बाहेर पडत होते. माझ्याजवळ आल्यावर त्यांनी थांबून विचारलं की तुला बरं नव्हता. तेव्हा मी त्यांना सगळं ठीक आहे असं सांगितलं. थोडे पुढे गेल्यावर दरवाजाजवळ थांबून त्यांनी पुन्हा विचारलं की तुला काही त्रास होतोय का. मी पुन्हा नाही म्हटलं. त्यावेळी खरं तर काही ताणामुळे आणि नंतर मी सुरू केलेल्या डायटिंगमुळे माझं वजन 7-8 किलो कमी झालं होतं. मार्च एप्रिलच्या शिबिरानंतर स्वामीजी मला प्रथमच बघत होते, पण त्यांचं हे कसं लक्षात आलं. त्यांना वाटणारी काळजी बघून मीही नंतर डायटिंग करणं तात्काळ सोडून दिलं. केंद्रात नुकतेच येऊ लागलेल्या माझ्यासारख्या अतिसामान्य साधकाविषयी स्वामीजींना एवढी काळजी कशी वाटू शकते याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आता मात्र मला असं जाणवतं की स्वामीजींच्याकडे लहान थोर असा कुठलाच भेदभाव नाही. त्यांनी प्रेमाचा कृपेचा एक गोवर्धन पर्वत आपल्या सर्व साधकांच्या मस्तकावर उचलून धरलेला आहे आणि ऑल ऑर नन या नियमाप्रमाणे त्याच्या बाउंड्रीजच्या आतील सर्वच जण ऑल या कॅटेगरीत येतात, तर बाउंड्रीजच्या बाहेर नन ही कॅटेगरी सुरू होते. आपण सदैव ऑल या कॅटेगरीतच राहावं म्हणून साधनांचे विविध अभिनव प्रकार संकल्प स्वामीजी आपल्याला समजावून सांगतात आणि आपल्याकडून करवून घेतात. स्वामीजींनी व सौभाग्यवती मातोश्री मधुराताईंनी त्यांच्या वयाच्या 35व्या आणि 28व्या वर्षापासून त्यांचं वैयक्तिक जीवन स्वेच्छेने साधक वर्गासाठी खुलं करून दिलं. विविध प्रकृती लाभलेल्या आम्हा सगळ्यांना आमची मन जपत एकत्र घेऊन चालणं हे त्यांच्या कृपाळूपणाची साक्ष देतात. नागपूरला दरवर्षी स्वामीजी येतात तेव्हा सकाळ आणि संध्याकाळच्या केंद्रात सलग खूप बोलणं होतं. तेथील सत्संगात एकही प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून स्वामीजी काळजी घेतात. घसा दुखत असेल तर काही औषधं घेतात. सामान्य जीवांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या अनमोल देहाची सुद्धा ते पर्वा करीत नाहीत. त्यांच्या कृपाळूपणाला काही मर्यादा नाही. त्यांच्या राज्यात प्रवेशासाठी कुठलीही पात्रता लागत नाही. ते प्रत्येकाला प्रेमाने येत जा असे म्हणतात. आणि आपल्या प्रेमाच्या साम्राज्यात सगळ्यांना सामावून घेतात. एकदा पुण्यात आले असताना राहायकर राम मंदिरात मी प्रवचन ऐकण्यासाठी गेले होते. तेथे बोलताना स्वामीजी म्हणाले की देव मूर्तीत आहेत तोवर ठीक आहे, पण एकदा का त्याने प्रगट होऊन मला अमुक वेळेसच पूजा लागेल, नैवेद्य लागेल असे म्हणायला सुरुवात केली तर खरंच किती जण कसोटीला उतरतील. हे ऐकल्यावर मला प्रथम स्मरण झालं ते पूजनीय मातोश्री मधुराताईंचं. आपल्यासाठी काल्पनिक असणारी ही परिस्थिती सौभाग्यवती मधुराताईंसाठी तर वस्तुस्थितीच आहे. स्वामीजी आणि त्यांचे क्षणोक्षणी विस्तार पावणारे साधक विश्व यांचा सांभाळ प्रेमाने न थकता तत्परतेने करायचा तर ते त्यांच्या रूपात असणाऱ्या रुक्मिणी मातेलाच शक्य आहे. परमार्थ करू इच्छिणाऱ्या आम्हा संसारी स्त्रियांना त्या सगळ्या गोष्टीत आदर्श वाटतात. त्यांचा सरळ स्वभाव, प्रेम, भक्ती, निरागसता, नम्रता, समर्पण भाव, नेहमी हसतमुख असणारा चेहरा, सगळं अगदी बघत राहावं असं वाटतं. सौभाग्यवती आईने गणेशपुरमच्या जवळ एक फ्लॅट बुक केला हे त्यांना समजलं तेव्हा त्या म्हणाल्या की काकू बरे झाले, तुम्ही आता इथे राहायला याल. साधना करणारी मंडळी आजूबाजूला असणे खूप चांगले आहे. हे ऐकल्यावर मला असं वाटलं की जसं विठ्ठलाच्या मंदिरात अखंड त्यांच्या समवेत असणाऱ्या रुक्मिणी मातेने वारकरी भेटी झाला म्हणून आनंद जावे. यावरून त्यांचा सरळ स्वभाव आणि साधनेविषयी त्यांना वाटणारे प्रेम आमच्या निदर्शनास आले. परमपूजनीय स्वामीजींचे आणि मधुराताईंचे स्तवन करायचं तर खूप मोठा भाव, कुशाग्र आणि सूक्ष्म बुद्धी आणि शुद्ध चित्त हवं. या सगळ्याच क्षेत्रात माझी धुलीकणा एवढीही पात्रता नाही. म्हणून माझ्या समर्थ अशा सद्गुरूंच वर्णन समर्थ आणि परिपूर्ण अशा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात करावंच वाटतंय. जय जय देव अद्वितीय परिणतो परमेक प्रिय निज जन जीत भगनीय माया गम्य. शेवटी स्वामीजींच्या चरणाशी अशी प्रार्थना करावीशी वाटते की त्यांनी जन्मजन्मी आम्हाला त्यांच्या चरणांशी बांधून ठेवावं, देहाने देखील त्यांच्यापासून आम्हाला दूर ठेवू नये, ही नम्र प्रार्थना. श्रीराम.
अनघाच्या या गुरुस्तवनातून आपण पाहिले की स्वामीजींच्या विचाराने तिचे जीवन किती गुंफून गेले आहे. खरं तर आपल्या सगळ्यांच्या जीवनाचे किती कल्याण स्वामीजीने केलेलं आहे. स्वामीजीने आपल्याला अत्यंत प्रेमाने परमार्थ समजावून सांगितला, जीवनाला योग्य दिशा दिली, आपण मार्गक्रमणा करू लागलो, ध्येयाविषयीच्या आपल्या कल्पना बदलल्या, विचार बदलले, बाहेरून जीवन बदलल्यासारखे वाटू लागले, नाही खरोखरच बदलले. आपल्याला सर्व काही देऊन मोठे स्वामीजी स्वरूपात विलीन झाले. सर्व काही देऊन म्हणजे एका ऋषींच्या हातात त्यांनी आपल्याला सोपवले. जो अंतःकरण खणून काढतो, जो अंतःकरणात डूब देतो तो ऋषी. आपल्यासाठी स्वामी मकरंदनाथ तसेच आहेत. त्यांच्या चरणांशी जर आपण आलो नसतो तर कुणी आपल्याला साधनेच्या अंतरंग खुणा दाखवल्या असत्या, कुणी आपल्याला पुढचा मार्ग दाखवला असता. मार्ग तर अजून खूप चालायचा आहे. गुरुकृपा झाली, साधना सुरू झाली, विचार बदलले तरी प्रकृती कुठे बदलली. आता आज क्षणोक्षणी जाणवत आहे की स्वामी मकरंदनाथ अखंड कष्ट करीत आहेत आणि आपल्याला या दुस्तर अशा भवसागरातून पुढे नेत आहेत. त्यांच्या केवळ सान्निध्यात बसलो तरी आपल्याला जगाचा विसर पडतो. स्वामीजी, तुमचे शब्द हे आमच्यासाठी आत्मदर्शनाच्या मार्गात सावध करणारे दिवे आहेत. स्वामीजी, जेव्हा तुम्ही असं म्हणता की फक्त एका व्यक्तीचा जरी तुम्ही द्वेष मत्सर केला तरी तुम्ही त्या परमशांतीपासून अजून खूप दूरच आहात असं समजा. स्वामीजी, जेव्हा तुम्ही म्हणता आता या क्षणी जर तुम्ही सुखात असाल किंवा या क्षणी तुम्ही दुःखात असाल तर तुम्हीच त्याला जबाबदार आहात. तुमच्या या शब्दांनी आम्ही खडबडून जागे होतो. मन लीन होण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या अनेक युक्त्या म्हणजे या साधक विश्वावर तुम्ही केलेले उपकारच आहेत. स्वामीजी, या सर्वांबरोबर तुमचे प्रेम, तुमचा आधार आम्हाला भाग्याने लाभलेला आहे. जणू काही आम्हा सर्वांचे तुम्ही श्वासच होऊन राहिलेले आहात. अजून एका गोष्टीचा मला विशेष करून उल्लेख करावासा वाटतो की मोठ्या स्वामीजींच्या जीवनाला
जसे पूजनीय मातोश्री सरलाताईंशिवाय पूर्णत्व नाही तशाच पूजनीय सौभाग्यवती मधुराताई स्वामीजींसाठी आहेत. मधुराताईंचे जीवन एक साधे सरळ अखंड कष्ट करणारे असे आहे. त्यांच्या जीवनात उत्कट गुरुनिष्ठा आणि कार्यनिष्ठा आहे. निरलसतेची मूर्ती मधुराताई आम्हा भगिनींसाठी आदर्श आहेत. स्वामीजी आणि मधुराताई यांच्या नित्य दर्शनाने आपल्या सगळ्यांचे मन सहजच प्रसन्न आणि पवित्र होऊन जाते. आता या गुरुस्तवनाची सांगता आपण स्वामीजींच्या आरतीने करूया. अत्यंत साधे आणि नम्र व्यक्तिमत्वाचे माननीय सद्भक्त डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी आणि सौभाग्यवती लीनाताई कुलकर्णी हे आता स्वामीजींची आरती करतील. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील. आपण सर्वजण त्यांच्याबरोबर सहभागी होऊ.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तू ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देशी जानी वळागणी, जानी वळाग यदान भक्त. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख दोडीसी, सोहम स्वरूप कुण, स्वरूप कुण दावीसी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा माधवनाथा आरती माधवनाथा ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विषि आरता स्वामी तू शांत विषि आरता नाथ पंथीसी खून दाविसी उन्मनी सुख भक्ता ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथ मकरंद नाथ भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा भाव तरुणिया चातक जैसा शरण यई मेघा जैसा शरण यई मेघा दास मणे मी अनन्य तैसा धाम पाव वेगा ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।